ओम अथ त्रयोविंशोऽध्याय रुद्राक्ष माहात्म्यं शिवनाम महिमा च ऋषयवूजुः सूतसूत महाभाग व्यास शिष्य नमोस्तुते तदेव व्यासतो ब्रूहि भस्ममाहात्यमुत्तमं तथा रुद्राक्षमाहात्यं नाम माहात्यमुत्तमं त्रितयं ब्रूहि सुप्रीत्या ममानन्दय मानसं सूत उवाच साधु पृष्टं भवद्भिश्च लोकानां हितकारकं भवन्तो वै महाधन्याः पवित्राः कुलभूषणाः येषां चैव शिवः साक्षात् दैवतं परमं शुभं सदाशिवकथालोके वल्लभा भवतां सदा ते धन्या च कृतार्था च सफलं देहधारणम् उद्धृतं च कुलं तेषां ये शिवं समुपासते शिवनाम मुखे यस्य सदाशिव शिवेति च पापानि न स्पृशन्त्येव खदिराङ्गारकं यथा श्रीशिवाय नमस्तुभ्यं मुखं व्याहरते यदा तन्मुखं पावनं तीर्थं सर्वपापविनाशनं तन्मुखं च ततः यो वि पश्यति प्रीतिमानरः तीर्थजन्यं फलं तस्य भवतीति सुनिश्चितम् यत्र त्रयं सदा तिष्ठेत् एतच्छुभतरं द्विजाः तस्य स्पर्शनमात्रेण वेणी स्नानफलं लभेत् शिवनाम विभूतिश्च तथा रुद्राक्ष एव च एतत्त्रयं महापुण्यं त्रिवेणी सदृशं स्मृतम् एतत्त्रयं शरीरे च यस्य तिष्ठति नित्यजः तस्यैव दर्शनं लोके दुर्लभं पापहारकं तद्दर्शनं यथा वेणी नोभयोरन्तरं मनाक् एवं यो न विजानाति न पापिष्ठो न संशयः विभूतिर्यस्य नोभाले नाङ्गे रुद्राक्षधारणं नास्यं शिवमयीवाणी तन्त्यजेद् अधमं यथा शैवं नाम यथा गङ्गा विभूतिर्यमुनामथा रुद्राक्षं विधिना प्रोक्ता सर्वपापविनाशिनी शरीरे च त्रयं यस्य तत्फलं चैकतस्थितम् एकतो वेणिकायाश्च स्नानजं तु फलं बुधैः तदेव तुलितं पूर्वं ब्रह्मणा हितकारिणा समानं चैव तज्जातं तस्माद्धार्यं सदा बुधैः तद्दिनं हि समारभ्य ब्रह्मविष्णादिभिः सुरैः धार्यते त्रितयं तच्च दर्शनात् पापहारकं ऋषयवूचुः ईदृशं हि फलं प्रोक्तं नामादित्रितयोद्भवं तन्माहात्म्यं विशेषेण वक्तुमर्हसि सुव्रत सूत उवाच ऋषयो हि महाप्रज्ञः तच्छैवा ज्ञानिनां वराः तन्माहात्म्यं हि तद्भक्त्या श्रुणुतादरतो द्विजाः सगूढम् अपि शास्त्रेषु पुराणेषु श्रुतिष्वपि भवत्स्नेहान्मया विप्राः प्रकाशः क्रियते अधुना कस्तत्रितयमाहात्म्यं सञ्जानाति द्विजोत्तमाः महेश्वरं विना सर्वं ब्रह्माण्डे सदसत्परं वच्म्यहं नाम माहात्म्यं यथा भक्तिसमासदः श्रुणुत प्रीतितो विप्राः सर्वपापहरं परं शिवेदि नाम दावाग्निर्महापातकपर्वताः भस्मीभवन्त्यनायासात् सत्यं सत्यं न संशयः पापमूलानि दुःखानि विविधान्यपि शौनक शिवनामैकनश्यानि नान्पनश्यानि सर्वथा पापमूलानि दुःखानि विविधान्यपि शौनक शिवनामैकनश्यानि नान्यनश्यानि सर्वथा स वैदिकस्स पुण्यात्मा स धन्यस्स बुधो मदः शिवनाम जपासक्तो यो नित्यं भुवि मानवः भवन्ति विविधा धर्मास्तेषां सद्यः फलोन्मुखाः येषां भवति विश्वादः शिवनाम जपे मुने पादकानि विनश्यन्ति यावन्ति शिवनामदः भुवि तावन्ति पापानि क्रियन्तेन नरैर्मुने ब्रह्महत्यादिपापानां राशीन प्रपितिमान्मुने शिवनामधृतं प्रोक्तं नाशक्यखिलान्नरैः शिवनामदरीं प्राप्य संसाराभ्यं दरन्ति ये संसारमूलपापानि तानि नश्यन्त्य संशयं संसारमूलभूतानां पादकानां महामुने शिवनामकुठारेण विनाशो जायते ध्रुवं शिवनामामृतं पेयं पापदावानलार्दितैः पापदावाग्नितप्तानां शान्तिस्तेन विना नहि शिवेदि नाम पीयूष वर्षधारा परिप्लुताः संसार दव मध्येऽपि न शोचन्ती कदाचन शिवनाम्नि महद्भक्तिर्जाता येषां महात्मनां तद्विधानां तु सहसा मुक्तिर्भवति सर्वथा अनेकजन्मभिर्येण तपस्तप्तं मुनीश्वर शिवनाम्नि भवेद्भक्तिः सर्वपापापहारिणी यस्यासाधारणी शम्भो नाम्नि भक्तिरखण्डितां तस्यैव मोक्षः सुलभो नान्यस्येति मतिर्मम कृत्वाप्यनेकपापानि शिवनामजपादरः सर्वपापविनिर्मुक्तो भवत्येव न संशयः भवन्ति भस्मसाद्वृक्षा दवदग्धा यथा वने तथा धावन्ति दग्धानि ಪಾಪಾನಿ ಶಿವನಾಮದಹಂ ಯೋ ನಿತ್ಯಂ ಭಸ್ಮಭೂತಾಂಗಹಂ ಶಿವನಾಮ ಜಪಾದರಹ ಸ ತರತ್ಯೇವ ಸಂಸಾರ ಮಘೋರಂ ಅಭಿಶೌನಕ ಬ್ರಹ್ಮಸ್ವಹರಣಂ ಕೃತ್ವಾ ಹತ್ವಾ ಬಿಭ್ರಾಹ್ಮಣಾನ್ ಬಹೂನ್ ನ ಲಿಪ್ಯತೇ ನರಃ ಪಾಪೈಃ ಶಿವನಾಮ ಜಪಾದರಹಂ ವಿಲೋಕ್ಯ ವೇದಾನಖಿಲಾನ್ ಶಿವನಾಮ ಜಪಃ ಪರಃ ಸಂಸಾರ ತರಣೋಪಾಯ ಇತಿ ಪೂರ್ವೈರ್ ವಿನಿಶ್ಚಿತಂ ಕಿಂ ಬಹುಕ್ಯಾ ಮುನಿಶ್ರೇಷ್ಠಾಃ ಶ್ಲೋಕೇನೈಕೇನ ವಚ್ಮ್ಯಹಂ ಶಿವನಾಮ್ನೋ ಮಹಿಮಾನಂ ಸರ್ವಪಾಪಾಪಹಾರಣಂ ಪಾಪಾನಾಂ ಹರಣಂ ಶಂಭೋರ್ನಾಂನಃ ಶಕ್ತಿರ್ಹಿ ಪಾವನೀಂ ಶಕ್ನೋತಿ ಪಾದಕಂ ತಾವತ್ ಕರ್ತುಂ ನಾಪಿ ನರ ಕ್ವಚಿತ್ ಶಿವನಾಮ ಪ್ರಭಾವೇನ ಲೇಭೇ ಸದ್ಗತಿಮುತ್ತಮಾಂ ಇಂದ್ರದ್ಯುಮ್ನ ನೃಭಃ ಪೂರ್ವಂ ಮಹಾಪಾಪಯುತೋ ಮುನೇ ಯಥಾ ಕಾಚಿದ್ವಿಜಾಯೋಷಾ ಅಸೌ ಮುನೇ ಬಹುಪಾಪಿನೀಂ ಶಿವನಾಮ ಪ್ರಭಾವೇನ ಲೇಭೇ ಸದ್ಗತಿಮುತ್ತಮಾಂ ಇತ್ಯುಕ್ತಂ ನೋ ಇತ್ಯುಕ್ತಂ ವೋ ದ್ವಿಜಶ್ರೇಷ್ಠ ನಾಮ ಮಾಹಾತ್ಯಮುತ್ತಮಂ ಶೃಣುಧ್ವಂ ಭಸ್ಮ ಮಾಹಾತ್ಯಂ ಸರ್ವಪಾವನ ಪಾವನಂ ಇತಿ ಶ್ರೀ ಶಿವ ಮಹಾಪುರಾಣೇ ಪ್ರಥಮಾಯಾಂ ವಿದ್ಯೇಶ್ವರ ಸಂಹಿತಾಯಾಂ ಸಾಧ್ಯ ಸಾಧನ ಖಂಡೇ ಶಿವನಾಮ ಮಾಹಾತ್ಯ ವರ್ಣನಂ ನಾಮ ತ್ರಯೋವಿಂಶೋಧ್ಯಾಯಃ ಓಂ.